93.5 Red FM पे।
आला रे आला संग्राम आला।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। सोमवार सकाळ म्हटल्यावर बहुतेक लोकांच्या डोळ्यावर झोप असते, ऑलरेडी चिडचिड चालू झालेली असते, अरे बाप रे काल जरा लवकर झोपलो असतं बरं झालं असतं। दर सोमवारी सकाळी रडगाणं आपलं हेच असतं, थोडं लवकर झोपलं असतं तर आता नाही ना अशी चिडचिड झाली असती असं सगळे म्हणतात। आणि मग आता काय कामं करायचीत, मागच्या आठवड्यात आपण प्रॉमिस केलं होतं काहीतरी डिलिव्हर करणार, ते केलेलं नाही आहे, ते झालेलं नाही आहे, किंवा या आठवड्यात काहीतरी नवीन प्रोजेक्ट चालू होतो आहे आणि त्याचं सगळं टेन्शन घेऊन आपण बसलेलो असतो। म्हणून संग्राम बोलतो पुणेकर खुलतो मध्ये एक आयडिया तुम्हाला देतो, काहीतरी जर या आठवड्यात चांगलं होणार असेल तर थोडं त्यावर आपण फोकस केलं तर काम सोपं होऊ शकतं। हा आठवडा तर काय भन्नाटच आहे ना, होळी आणि मग गुड फ्रायडे, त्याच्यानंतर शनिवार रविवार। बऱ्याच लोकांना गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार नॉन स्टॉप अशा सुट्ट्या आहेत, तुम्हालाही त्या असतील तर त्यावर फोकस करा आणि मला सांगा काय नेमका प्लॅन केला आहे, कुठे जायचं आहे, का पिक्चर बघायचे आहेत, का घरी बसून टी व्ही बघायचा आहे, नातेवाईकांना भेटायचं आहे, कुठेतरी लांब जायचं आहे, प्लॅन्स काय करताय तुम्ही, काय करणार आहे। 6608093 हा माझा नंबर आहे, लगेच फोन करा आणि मला सांगा, शेअर करा माझ्याबरोबर, किंवा काही सजेशन्स असतील तर ते द्या की संग्राम मला तर हे जमत नाही आहे पण तू इथे जाऊन ये बरं का, खूप छान आहे वगैरे। 6608093 इज द नंबर। चार गाणे चिपके इन्क्लुडिंग सुपरहिट गाणे, साथ ही साथ संग्राम 93.5 रेड एफएम बजाते रहो।